खंड पाचवा प्रकरण चौथे शांती निकेतन। राजकोटहून मी शांती निकेतनला गेलो। तेथील शिक्षक व विद्यार्थी यांनी माझ्यावर प्रेमाचा वर्षाव केला। स्वागताच्या विधीमध्ये साधेपणा, कला व प्रेम यांचे सुंदर मिश्रण होते। त्या ठिकाणी माझी काकासाहेब कालेलकरांशी प्रथम भेट झाली। कालेलकरांचे काकासाहेब हे नाव कसे पडले ते त्यावेळी मला माहीत नव्हते, पण मागाहून कळले की केशवराव देशपांडे जे विलायतेत माझे समकालीन होते व ज्यांच्याशी माझा विलायतेत चांगला परिचय झाला होता ते बडोदे संस्थानामध्ये गंगनाथ विद्यालय चालवित असत। त्यांच्या अनेक भावनांपैकी एक अशीही होती की विद्यालयात कौटुंबिक भावना असली पाहिजे। त्यासाठी सर्व अध्यापकांना नावे दिलेली होती। त्यात कालेलकरांना काका हे नाव मिळाले, फडके मामा झाले, हरिहर शर्मा अण्णा झाले, इतरांनाही त्याचप्रमाणे योग्य नावे देण्यात आली। पुढे काकांचे जोडीदार म्हणून आनंदानंद म्हणजे स्वामी आणि मामांचे मित्र या नात्याने पटवर्धन म्हणजे अप्पा या कुटुंबात सामील झाले। या कुटुंबातील वरील पाचही जण एकामागून एक माझे सहकारी बनले। देशपांड्यांना साहेब या नावाने ओळखत असत। साहेबांचे विद्यालय बंद झाल्यानंतर हे कुटुंब विखुरले, पण या मंडळीने परस्परांतील आध्यात्मिक संबंध सोडला नाही। काकासाहेब निरनिराळे अनुभव घेऊ लागले व त्यानिमित्तानेच यावेळी शांतिनिकेतनमध्ये राहत होते। त्याच मंडळातील दुसरे एक चिंतामण शास्त्री तेथेच राहत असत। हे दोघेही संस्कृत शिकविण्याच्या कामी भाग घेत। शांतिनिकेतनमध्ये माझ्या मंडळीला उतरण्यास स्वतंत्र जागा देण्यात आली होती। येथे मगनलाल गांधी त्या मंडळींची काळजी घेत असत व फिनिक्स आश्रमाच्या सर्व नियमांचे बारकाईने स्वतः पालन करीत आणि इतरांकडून करवून घेत। त्यांनी स्वतःचे प्रेम, ज्ञान व उद्योग यांच्यामुळे आपला सुवास शांतिनिकेतनमध्ये पसरविला असल्याचे मला आढळून आले। त्या ठिकाणी अँड्रूस तर होतेच, पियर्सनही होते। जगदानंद बाबू, नेपाळ बाबू, संतोष बाबू, शितीमोहन बाबू, नगीन बाबू, शरद बाबू आणि काली बाबू यांच्याशी मगनलालनी खूप परिचय केला। माझ्या स्वभावानुरूप मी शिक्षक व विद्यार्थी यांच्यात मिसळून गेलो आणि अंग मेहनती संबंधी चर्चा करू लागलो। पगारी आचार्याऐवजी शिक्षक आणि विद्यार्थी स्वतःचा स्वयंपाक करून घेतील तर चांगले होईल। आरोग्याच्या व नीतीच्या दृष्टीने शिक्षक भोजनगृहाचे नियमन करू शकतील व विद्यार्थ्यांनाही स्वावलंबनाचा व स्वयंपाकाचा वस्तुपाठ मिळेल। ही गोष्ट मी तेथील शिक्षकांपुढे मांडली। एक दोन शिक्षकांनी डोके हलविले। कित्येकांना प्रयोग फार आवडला। मुलांना नवीन गोष्ट मग ती कसलीही असली तरी आवडायचीच। त्या न्यायानुसार हीही आवडली व प्रयोग सुरू झाला। ही गोष्ट गुरुदेवांपुढे मांडली असता शिक्षकांची अनुमती असेल तर हा प्रयोग आपल्याला तर अवश्य आवडेल असा त्यांनी स्वतःचा अभिप्राय दिला। त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले, यात स्वराज्याची गुरुकिल्ली आहे। पियर्सननी प्रयोग यशस्वी करण्याच्या कामी स्वतःचे शरीर झिजवून टाकले। त्यांना तो फार आवडला। भाजी चिरणारे एक मंडळ तयार झाले, दुसरे एक धान्य साफ करणारे, भोजनगृहाच्या सभोवार शास्त्रीय पद्धतीने साफसफाई करण्याच्या कामी नगीन बाबू वगैरे गुंतले। त्यांना कुदळी घेऊन काम करीत असलेले पाहून माझी छाती आनंदाने भरून गेली। पण मेहनतीचे काम 125 विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांनाही एकदम झेपण्यासारखे नव्हते, त्यामुळे रोज चर्चा होई। कित्येक जण थकून जात। पियर्सनना श्रम वाटतातच कशाला? ते तर हसत मुखाने नित्य भोजनगृहाच्या या नाही त्या कामात गुंतलेलेच असायचे। मोठमोठी भांडी घासणे हे तर त्यांचेच काम। भांडी घासणाऱ्या तुकडीचा श्रमपरिहार करण्याकरिता काही जण त्या ठिकाणी सतार वाजवित। प्रत्येक काम विद्यार्थ्यांनी पूर्ण उत्साहाने उचलले व शांतिनिकेतन मधमाशांच्या पोळ्यांप्रमाणे गजबजून गेले। अशा तऱ्हेच्या फेरफारांचा एकवार आरंभ झाला म्हणजे ते थांबून राहतच नाही। फिनिक्स भोजनगृह स्वाश्रयी होते। एवढेच नव्हे तर तेथील स्वयंपाकही फार साधा होता। मसाले वर्ज होते, त्यामुळे वाफेवरच भात, डाळ, भाजी व गव्हाचे पदार्थ हे शिजवून घेतले जात असत। बंगाली आहारामध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने अशाच तऱ्हेचे एक भोजनगृह काढलेले होते। त्याला एक दोन शिक्षक व काही विद्यार्थी येऊन मिळाले होते। असल्या प्रयोगांमुळे सर्वसामान्य पाकशाळा स्वावलंबी बनविण्याचा प्रयोग सुरू होऊ शकला होता, पण अखेरीला कित्येक कारणांमुळे हा प्रयोग बंद झाला। माझी समजूत आहे की या जगद्विख्यात संस्थेने हा प्रयोग थोडक्या मुदतीपुरता चालविल्यानेही कसलेच नुकसान झालेले नाही आणि त्यापासून मिळालेले कित्येक अनुभव तिला फार उपयोगी झाले. माझा इरादा शांतिनिकेतनमध्ये काही काळपर्यंत राहण्याचा होता, पण विधात्याने मला बळजबरीने तिथून खेचून नेले. मी एक आठवडाभर राहिलो असेन नसेन इतक्यात पुण्याहून गोखल्यांच्या मृत्यूची तार आली. शांतिनिकेतन शोकामध्ये बुडून गेले. सर्वजण माझ्याकडे येऊन हळहळू लागले. मंदिरामध्ये मुद्दाम सभा भरविण्यात आली. तो गंभीर देखावा अपूर्व होता. मी त्याच दिवशी पुण्यास जाण्यास निघालो. पत्नी व मगनलाल यास बरोबर घेतले. बाकीची सर्वजण शांतिनिकेतनमध्ये राहिली. अँड्र्यूज बरद्वानपर्यंत माझ्याबरोबर आले होते. त्यांनी मला विचारले, तुम्हाला हिंदुस्थानात सत्याग्रह करण्याचा प्रसंग येईल असे वाटते का, आणि वाटत असेल तर केव्हा, त्याची काही कल्पना येते का? मी उत्तर दिले, याचे उत्तर देणे कठीण आहे. मला एक वर्षपर्यंत तर काही करायचेच नाही. गोखल्यांनी माझ्याकडून वचन घेतले आहे की एक वर्षपर्यंत मी प्रवास करावा. कोणत्याही सार्वजनिक प्रश्नासंबंधी मत निश्चित करू नये किंवा बोलून दाखवू नये. हे वचन मी अक्षरशः पाळणार आहे. त्यानंतर सुद्धा मला कोणत्याही प्रश्नावर बोलण्यासारखे असेल तरच मी बोलणार आहे. यावरून 5 वर्षेपर्यंत सत्याग्रह करण्याचा प्रसंग येईल असे मला वाटत नाही. येथे एवढे सांगणे उचित आहे की हिंद स्वराज्यामध्ये मी जे विचार दर्शविले आहेत त्यांची गोखले हसूनच संभावना करीत असत व म्हणत, एक वर्षभर तरी हिंदुस्थानात राहून अनुभव घेतलात म्हणजे तुमचे विचार आपोआप बदलतील.